मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती. रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती. वाघाची लीलानी कपाळी टिळा तू जेडंधारासाठी. भनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी. देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला. कौलारू कळस देवाऱ्यात तुझा मान. दिनांचा देवारा सोडून मोकळा श्रीरंग परतला. माझा
देवून भरारी आभाळ पल्ल्याड पतंग सरळ.
माझा